चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जळालेल्या उसामुळे दोन कारखान्यांच्या साखर उत्पादनावर परिणाम। दोन साखर कारखान्यांकडे अधिक प्रमाणात जळालेला ऊस आल्यामुळे त्याचा साखर उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे। ही स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं कारखान्याचे कर्मचारी काम करत असल्याचं फिजी शुगर कॉर्पोरेशननं सांगितलं आहे। आतापर्यंतच्या गळीत हंगामात लोटोका साखर कारखान्याला 74%, रारावाईला 75% आणि लबासाला 34% ऊस मिळाला आहे। FSC मतानुसार जळालेल्या ऊसाचा ऊसाच्या दर्जावर आणि साखरेच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही, तर जळालेला ऊस पर्यावरणासाठी आणि विशेषतः मातीच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे, कारण आगीमुळे अनेक कीटक आणि जीव नष्ट होतात। दरम्यान या महिन्याच्या 23 तारखेपर्यंत या तिन्ही साखर कारखान्यांनी एकूण 1,12,234 टन ऊस गाळप केलं असून त्यापासून 98,852 टन साखरेचं उत्पादन घेतलं आहे।